I got a little surprise this morning. I went to chant Namo Buddhaya at the shrine. And there wasn't much sound. Something happened to my voice. So I'm sorry if I sound different today to previously. But as we said yesterday, every day is a new day, and every actual is a new actual. Having read the sutta a few times, you realize that craving is one of the themes in the sutta. So first of all, I want to just quickly summarize what I said about craving, the talk before last. Human beings suffer from a deep sense of discontentment with life. And this only really completely disappears when someone's enlightened. But when we crave something, we're trying to compensate for this deep discontent. And as we know, this never really works because discontent keeps coming back. And the thing that we crave and try to use as a compensation can only give us a small amount of pleasure anyway. There are many types of craving. There's social cravings, like for people's attention. There's sensual cravings where we want something directly in our physical senses, like cigarettes. And then there's what you could call materialism or materialistic craving, where people want to own more and more money and property, more than they need for a decent life. Now, I'm fond of saying things are very bad in the West, and it's true, there's a lot of materialism in the West. But you know as well as me that in many Indian cities, especially big cities, some people suffer from this too. This leaves the question, how much money and property do we need for a decent life? People have different lifestyles and live in different societies. Some people need a computer to be effective in the work that they do.
तर काही लोकांना कंप्युटर हवं असतं कारण त्यांना अधिक परिणामकारक काम करायचं असतं म्हणून त्यासाठी त्यांना कम्प्युटरची गरज असते.
When we are assessing what we need, we should include something for our security and also something for aesthetics and art.
तर काहीतरी गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्या आपण आपल्या सुरक्षिततेसाठी पण जपल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याकडे असल्या पाहिजेत, आणि आपण याचाही विचार केला पाहिजे की कला आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देणार आहे त्यासाठी पण काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे.
Of course, some people don't even have the money for these things.
काही लोकांसाठी मात्र या गोष्टींसाठी पैसा नसतो.
I heard that a lot of people in Kerala last year got dengue, or maybe 2 years ago. They didn't have the money for medicine.
तर मी केरळामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी व्हिजिट केलं तर तिथे डेंग्यूचा जो डेंग्यूनी अफेक्टेड जे लोक होते त्यांच्याजवळ तर औषधासाठी सुद्धा पैसे नव्हते.
But if you can, I think it's worth putting some money aside for security and emergencies.
तर तुमच्या अति आवश्यक वेळेसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी काही पैसे आपण लावून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And then it's nice if you live somewhere permanently to have perhaps some nice pictures.
तर जर आपण एखाद्या ठिकाणी जर नियमित राहत असू तर त्या ठिकाणी आपण काही सुंदर असे सुशोभित असे जे काही पेंटिंग्स आहे किंवा चित्र आहे ते आपण लावू शकतो.
If the walls are dirty, it's nice to be able to paint them and have clean walls.
तर आपल्या घरातल्या ज्या काही भिंती जिथे आपण राहत असू त्या जर चांगल्या स्थितीत नसतील तर त्याला पेंट वगैरे करून आपण चांगल्या ठिकाणी राहिलो पाहिजे.
So when you're working out what's reasonable or giving advice to a Dhamma Mitra, I think you need to include these sorts of things.
जर आपल्याला कोणाला या संबंधाने जर सांगायचं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण एक प्रकारे त्यांना त्याचं मार्गदर्शन करू शकलो पाहिजे, त्यांना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे.
But of course some people go far too far in just thinking about money and property.
पण काही लोकांचं मात्र असं होतं की जे सतत अगदी ते पुढे जातात आणि सतत केवळ याचाच विचार करत असतात की आपल्याकडे कसा जास्त पैसा येईल आणि कशी आपल्याकडे जास्तीत जास्त प्रॉपर्टी येईल.
For instance, I've heard cases where some women have underwear studded with jewels.
तर मी असं पण ऐकलं की अशी कशा काही महिला आहेत, अशी काही महिला होती की जिच्याकडे जिचे जे अंतर्वस्त्र होते ते सुद्धा अलंकारांनी भरलेले होते, म्हणजे सोना चांदीने ते मढवलेले होते.
The money that was used for that could have gone for education and health of others.
तर ती जी काही त्या तऱ्हेनं ते जे कपडे घालत होती त्यापेक्षा जर ते पैसे लोकांच्या शिक्षणासाठी किंवा चांगल्या कामासाठी उपयोगात आले असते तर अधिक चांगलं कार्य झालं असतं.
So having more money and property than we need is another type of craving. I perhaps didn't mention it very much 2 days ago.
तर 2 दिवसापूर्वीचं जे माझं जे प्रवचन होतं त्यामध्ये मी मात्र ह्याचा उल्लेख केलेला नव्हता की लोकांची जी काही आसक्ती असते किंवा तृष्णा असते ती त्यांच्या पैसा आणि प्रॉपर्टी संबंधी पण भरपूर प्रमाणात असते.
Then I gave 3 methods for reducing craving.
मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या की कसं आपण तृष्णेवर कार्य करू शकतो.
Firstly, if there's one particular craving that's a big problem, we need some willpower to have less contact with it.
तर आपल्याला जर जास्त जे आपल्याला तृष्णा वाटत असेल तर सर्वात प्रथम जर गोष्ट आपल्याला त्यातून बाहेर निघण्यासाठी काही मदत करते तर आपली ती इच्छाशक्ती आहे.
Then we can reflect whether the things that we crave really do bring us happiness.
तर दुसरं आहे की त्या गोष्टींवर चिंतन करणं की काय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्याची मला तृष्णा वाटते त्या मला खरंच अंतिम समाधान देऊ शकतात का.
And then we can cultivate stillness, simplicity and contentment.
आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे की आपण शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं आचरण करतो.
And yesterday's talk was on stillness.
कालचं जे प्रवचन होतं ते एक प्रकारे उपेक्षेवर होतं, स्थिरतेवर होतं.
And today's talk is on content.
आणि आजचं जे प्रवचन आहे ते एक प्रकारे संतुष्टीवर आहे.
Now it's so easy to just say shanti, sadki, tata, santushtika, palankake, etc. Very easy, but we have to ask ourselves, are we really practicing these 3 things?
तर शांती, संतुष्टी आणि साधेपणाचं पालन करून करणं हे संबंध अगदी सोपं आहे पण त्याचं पालन करणं कठीण आहे आणि जेव्हा आपण ते म्हणतो खरंच आपल्याला त्याचा आपल्यावर परिणाम होतो का.
So before we can actively do the spiritual practice of developing contentment, I want to say first of all what contentment is.
तर कृतीशीलपणे आपण या संतुष्टीचं आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ही संतुष्टी म्हणजे काय हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार.
When I was young and I didn't know any better, I used to think a happy person was somebody who laughed a lot.
तर मी म्हणजे माझ्या युवा अवस्थेमध्ये मी असं समजत होतो की तोच मनुष्य आनंदित असतो जो मनुष्य खूप आनंदित असतो किंवा खूप हसरा असतो.
Then I realized that some people laugh a lot because they have mental disturbance.
तर मी नंतर मला असं कळलं की काही लोक खूप हसतात कारण त्यांची जरा मानसिक दृष्ट्या ते कमजोर असतात किंवा ते थोडेसे कमजोर असतात म्हणजे सरकलेले असतात.
But contentment is a sort of enduring, continuing current of underlying happiness.
तर एक प्रकारे संतुष्टी म्हणजे काय तर अगदी अंतर भागापासून म्हणजे आतमधून म्हणजे आतमधून तो स्रोत असतो आपल्या की आपण एक प्रकारे समाधानी असतो आणि आनंदी असतो.
Again, you see it in spiritually mature people.
आणि हे आपण कुठे पाहू शकतो जे आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व लोक आहेत त्यांच्यामध्ये.
They don't laugh much.
ते काही फार जास्त हसत नाही.
But there's a sort of deep happiness there. So a contented person is somebody who is reasonably happy with no stimulation or even in difficult circumstances. Only somebody who's very spiritually advanced is always happy, even when they've got physical pain, even when they've got difficult people.
तर जे आध्यात्मिक दृष्ट्या जे परिपक्व लोक असतात ते जेव्हा असतात तेच लोक जेव्हा त्यांना शारीरिक त्रास असो किंवा एक प्रकार कुठल्याही तऱ्हेच्या चुकीच्या लोकांशी त्यांची भेट झाली असो ते शांत असतात संतुष्ट असतात.
But if you're serious about shiur and practicing contentment, at least we can be seriously practicing in the direction of contentment.
तर जर आपण खरं शिलाचे आचरण करत असू विशेषतः संतुष्टीच्या शिलाचं जर आचरण करत असू तर आपण प्रयत्नशील राहू की अधिक आपण जे काही अडचणी असतील त्यातही आपण संतुष्ट कसं राहू शकू.
So that we can happily sit and do nothing without feeling the need to turn on the TV or phone someone up.
तर आपण जर शांत असू आपण जर संतुष्ट असू तर आपल्याला याची गरज पडणार नाही की आपण शांत आहोत स्थिर बसलेलो आहोत बसलेलोच राहू काही त्यासाठी त्यावेळेस आपल्याला टीव्ही चालू करण्याची पण गरज वाटणार नाही किंवा मोबाईल फोनवर बोलण्याची पण गरज वाटणार नाही.
And another thing about a contented person is that they are able to enjoy many of the things that are already present in their life.
तर जे संतुष्ट लोक असतात ते त्यांचं एक अजून वैशिष्ट्य असतं की त्यांच्या जीवनामध्ये ज्या वस्तू सध्या आहेत त्यांच्याकडे त्यामध्ये सुद्धा ते आनंदित असतात त्यामध्ये ते समाधानी असतात.
They don't always think about resentful thoughts about what they don't have. They are able to appreciate the good things they do have.
तर ते त्याचा विचार करत बसत नाही की कोणत्या वस्तू माझ्याकडे नाही त्याच्यामुळे ते काही अस्वस्थ होत नाही तर ते याच्यात आनंद मानतात की कुठल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांच्या स्वतःकडे आहेत.
The big question, how do we practice content?
तर एक मोठा प्रश्न आहे की आपण खरंच संतुष्टीचं आचरण कसं करायचं.
Now for an animal, life is much simpler in a way.
तर खरं पाहिलं तर प्राण्यांसाठी एक अगदी सोपं आहे संतुष्टीचं आचरण करणं.
If you're an animal, which you're not, if you have enough good food and you have shelter and you have security, you're pretty happy.
Sorry, म्हणजे जरा ट्रान्सलेट तर आपण प्राण्याचा जर विचार केला खरं म्हटलं तर आपण प्राणी नाही म्हणूनच जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी एक खूप सहज आहे त्यांना काय पाहिजे त्यांना राहण्यासाठी अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे आणि निवारा तर नको समजा निवारा पाहिजे अन्न पाहिजे वस्त्र नाही पाहिजे वस्त्र नाही पाहिजे त्यांना अन्न आणि निवारा पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे.
फॉर इन्स्टन्स आय थिंक द रिट्रीट डॉग maybe it's a little bit scared of leopards or something but basically it looks pretty happy to me.
तर तो जो आपल्याकडे असणारा डॉग आहे आपल्याकडे जी कुत्री आहे तर ती आनंदित आहे कारण की फक्त एक लेपर्डची भीती सोडली तर तिला बाकीच्या गोष्टींबद्दल ती अगदी आनंदात आहे.
But we're not animals.
पण आपण काही प्राणी नाही.
We're very long way from being an animal.
तर आपण प्राण्यांपासून खूप दूरवर आलेलो आहोत.
We need, as Baba Saab said, some light, some inspiration to live by.
आणि आपण असे आहोत की आपल्याला काहीतरी प्रेरणा पाहिजे आपल्याला कुठला तरी चांगला प्रकाश पाहिजे ज्याच्यावर आधारित आपलं जीवन असेल.
Especially Dharmacharis and Dharmacharinis who have already started to imagine bigger possibilities.
आणि आपले जे ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणी आहेत ते हे जे काही संभाव्यता आहे चांगल्या जीवनाची याच्यासाठी प्रयत्न करत आहेत.
So we'll never be happy unless we have some high ideals that are bigger than our own personal interest.
तर आपले जे काही रुची आहेत त्या आपल्या रुचींपेक्षा अधिक उच्चतम असा आदर्श आपल्या जीवनात असणं अत्यंत गरजेचं आहे.
If you were to resign from the order and try to find complete happiness just in, say, running a business with no ideals, it wouldn't work.
तर जर आपण काय म्हणता येईल रिझाईन करत असू म्हणजे ऑर्डर मधून निघून जात असू आणि बिझनेस मध्ये आपली शक्ती ओतून त्यामधून आनंद जो खरा आनंद आहे तो मिळवण्याचा जर प्रयत्न करू तर असं त्यांना वाटतं की आपण असं कधी करू शकणार नाही, खरा आनंद आपण तिथे काही मिळू शकणार नाही.
And in a way, I always admire people who are like Dharmacharis, more idealistic.
तर असे काही धर्मचारी आहेत की जे त्यांच्या रुची आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना आपलं काहीतरी हवं असतं.
Another thing we have to have to be happy is shil.
तर त्यानंतर जी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण संतुष्ट राहू शकतो की आनंदी राहू शकतो ते आहे शील.
In this talk I want to focus on some other areas apart from having a high ideal and shil.
तर मी आज आपल्याला उच्चतम आदर्श आणि शील अशा अर्थाने नाही तर दुसऱ्या बाजूने शीलाबद्दल सांगणार आहे.
I want to explore different aspects of life that can make us very happy but also improve our mind.
मी आपल्याला दुसऱ्या भागाबद्दल सांगणार आहे की ज्यामध्ये आपलं जे केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद मिळतो आणि आपल्याला आनंद प्राप्त करता येतो.
So you know me, you know my talks, I've always got lists.
तर तुम्हाला माहित आहे की माझे प्रवचन ते तुम्ही ऐकताय, तुम्हाला माहित आहे की माझ्याकडे मोठ्या मोठ्या याद्या असतात.
Today I've got another list of 5.
आणि आज माझ्याकडे 5 गोष्टींची मोठी यादी आहे.
They're not the only things that can make us happy and be good for us, but it's quite covers quite a lot.
तर मला माहिती आहे म्हणजे मी सांगू इच्छितो की ह्या 5 गोष्टी आपल्याला पूर्णतः आनंदित करू शकतील असं नाही, पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त म्हणजे ह्या 5 गोष्टी मात्र भरपूर आहेत की ज्या आपल्याला जास्तीत जास्त आनंद देऊ शकतात.
So the first thing on my list is noticing simple experiences of everyday life and finding a way of enjoying them.
तर पहिली जी गोष्ट आहे की म्हणजे आपण आनंदित होण्यासाठी किंवा आपल्याला संतुष्टी वाढवण्यासाठी की आपल्या जीवनातल्या दररोजच्या जीवनातल्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यांना त्यांच्याकडे पाहणं आणि त्यामधून आनंद घेण्याचा प्रयत्न करणं.
For instance, you might every morning wake up in bed and just lie there for 2 or 3 minutes before getting up.
तर एक प्रकारे तुम्ही जेव्हा तुमच्या मंत्रणातून बाहेर पडता जेव्हा उठता सकाळी त्यावेळेस तुम्ही 2-3 मिनिटं त्या मंत्रणावरच पडून थोडस निरीक्षण करा.
If we do this in a certain way, it can be quite pleasurable.
तर त्यावेळेस तुम्ही असा विचार करू शकता की मी जर अशी गोष्ट अशा पद्धतीने केली तर मला अधिक आनंद मिळेल.
Maybe in the morning after you get up, you wash your face.
तर उठल्या बरोबर तुम्ही आपला चेहरा धुवू शकतो.
If you do this in a certain way, we can get pleasure.
जर तुम्ही एका चांगल्या प्रकारे जर आपला चेहरा धुतला व्यवस्थितपणे तर त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
If you're a family person, maybe you have a little conversation with your wife and your children.
जर तुम्ही कुटुंबातले व्यक्ती असाल तर आपण थोडस संभाषण करू शकतो आपल्या पत्नीसोबत, आपल्या मुलासोबत.
You don't try to explain the anatta teaching to them, it's maybe just a simple exchange of feelings.
तर त्यांना काही आपण अनात्मा सांगितलं किंवा अनित्य सांगता कामा नये, केवळ आपल्या ज्या काही भावना आहेत त्या आपण केवळ त्यांच्याशी वाटून घेतल्या पाहिजे, शेअर केल्या पाहिजे.
But if you do it in a certain way, it's very pleasurable.
तर तुम्ही जर एका चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे ते जर केलं तर त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.
And maybe the weekend or Sunday comes and you have a day off. And on Sunday you always water the plants in the garden.
तर तुम्ही रविवारी किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टीचा दिवस सप्ताहांत असेल त्या दिवशी झाडांना सहज पाणी घालण्याच्या गोष्टीमुळे पण तुम्हाला चांगला आनंद घेता येईल.
So there's a way of doing this that's very pleasurable.
तर त्या तऱ्हेनं तुम्ही जर आपण झाडांना पाणी दिलं तर आपल्यासाठी ते आनंदाची गोष्ट असेल.
Or you're here at Bordereau on retreat and you're going to have some exercise. So you start circumambulating the big dome big shrine.
जर तुम्ही इथं बोरधरणमध्ये असाल तर तुम्ही जर व्यायाम करत असा सकाळी करायला लागला तर तुम्ही जो आपला काही असणारा स्तूप आहे त्याच्या भोवती सहज फिरले तर त्यातून सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल.
And while we're doing that, we're looking at these beautiful tiled stones underneath our feet.
आणि तेव्हा आपण पाहू शकतो की आपल्या पाया पावलाखाली कसे सुंदर तिथं दगड रचलेली आहेत. आपण किती सुंदर त्यांना चालतो आहोत.
This too can be very pleasurable.
आणि हे सुद्धा आपल्यासाठी अगदी आनंद देणार असू शकते.
So how do we make it pleasurable?
तर आपण हे कसं आनंददायक बनवू शकतो.
We'll never really enjoy it very much unless we have a lot of awareness in what we're doing.
तर आपण खरं म्हटलं तर खूप आनंद बऱ्याच गोष्टीतून घेऊ शकत नाही कारण जोपर्यंत आपल्याला जागृती नाही तोपर्यंत आपल्याला आनंद घेता येणार नाही.
We'll never enjoy watering the plants or not enjoy it very much unless we really look at the plants and look at the water and feel for the plants.
आणि आपण झाडांना पाणी देताना पण आनंद घेऊ शकणार नाही जर आपण जागरूक नसलो झाडांबद्दल पाणी देण्याबद्दल आणि एक प्रकारे त्यामुळे होणाऱ्या परिणामाबद्दल.
So mindfulness is part of it, but there's more.
जर त्यातली जागृती हा एक महत्त्वाचा भाग आहे.
We also need to examine our experience and try to identify, find the parts of the experience that are pleasant.
तर तेवढंच नाही तर त्या पुढे जाऊन जो आपण काही अनुभव तिथे घेत आहोत त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यातलं जे काही सौंदर्य आहे किंवा त्यातून मिळणार जो आनंद आहे त्याकडे आपण अधिक पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And deliberately focus on those.
आणि खऱ्या अर्थाने त्यातून मिळणाऱ्या आनंदाकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे.
For instance, maybe as you're watering the plants, you notice that you enjoy the sunlight coming out of the water.
तर कदाचित तुम्ही पाणी देतात तर तुमच्या असं पण लक्षात येईल की त्या पाण्यावर पडणारा जो काही सूर्यप्रकाश आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला आनंद मिळत असेल.
So it's a bit like coming into a room and looking for a particular thing. Say you come into this room and you're looking for an orange cushion.
कदाचित ह्या रूम मध्ये आल्यानंतर तुम्ही एखादं संत्रा रंगाचं जे काही कुशन आहे त्याला पण तुम्ही त्याच्याकडे तुम्ही पाहू शकता.
Well, here we go. 1, 2, 3, 4.
त्या संत्रा ऑरेंज कलरचे चार कुशन इथे आहेत.
It's like that when you're looking for happiness within an experience. You can see parts of the experience that are pleasant. Then there's going deeper in meditation. The best advertisement I've ever seen for meditation was when I was working at Nagaloka.
तर त्यांनी जो विशेष अनुभव घेतलाय ध्यानाचा अधिक सखोल जाण्याचा तो म्हणजे नागलोक मध्ये काम करत असताना.
The Nagalok staff had taught the students to meditate and often the students didn't get on that well with meditation.
तर बरेचसे तिथले जे स्टाफ मेंबर आहे नागलोक मधले ते लोकांना ध्यान शिकवतात पण बरेचसे विद्यार्थ्यांना ध्यानात अधिक सखोल कसं द्यायचं ध्यान कसं करायचं हे कळत नाही.
But then they took the whole lot in one or two buses to Bordaron.
मग ते काय करतात की त्यांना अधिक ध्यान चांगलं शिकवण्यासाठी बस मध्ये त्यांना बसवतात आणि बोरधरणला घेऊन येतात.
And they added Chandrabodhi.
आणि मग चंद्रबोधीला ते सोबत घेतात.
And 10 days later they all came back to Nagalok.
तर 10 दिवसानंतर ते परत येतात आणि ते म्हणजे 10 दिवस ते ध्यान शिकतात आणि मग नंतर नागलोकला परत येतात.
And their faces were different.
आणि मग ते जेव्हा पाहतो की त्यांचे जे चेहरे असतात ते अगदी वेगळे असतात.
Because they were young people anyway, but a lot of them looked like gods.
तर एक प्रकारे जेव्हा ते परत येतात तेव्हा ते युवा लोक आहेत पण एक प्रकारे ते देवासारखे दिसतात.
You could see that they'd had some real contentment.
ते का त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं कारण की ते तिथून खरी संतुष्टीचा अनुभव करून आलेले असतात.
But of course not everything's easy at Nagalok and after a couple of weeks it was gone.
नागलोक मध्ये सगळ्याची परिस्थिती एवढं चांगली नाही की ते टिकू शकत नाही आणि दोन आठवड्यानंतर मात्र त्यांचा जो चेहऱ्यावरचं तेज असतं ते चाललं जातं.
There's a lot of things that can be said about meditation.
तर ध्यानाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो.
But there's one particular aspect of meditation that you might find particularly enjoyable.
तर असा काही ध्यानातला एखादा भाग असेल की ज्यातून आपल्याला खूप आनंद मिळत असेल.
And that is color.
त्यामध्ये जे आपले जे काही रंगांचा अनुभव आहे तो असू शकतो.
अँड व्हिज्युलायझिंग ब्युटिफुल इमेजेस.
हा, तर एक प्रकारे सुंदर असं संदर्शनामध्ये वेगवेगळ्या ज्या आकृत्या आहेत त्यांचं संदर्शन करणं किंवा त्यांना त्यांची कल्पना करणं.
Now, not everybody is good at visualizing when they meditate.
तर सगळेच काही याच्यामध्ये खूप चांगले असतील असं नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा ते संदर्शन करत असतील किंवा कल्पना करत असतील सर्वच याच्यामध्ये खूप तरबेज नसतात.
Yesterday we did the Buddhanusmriti again.
आपण काल बुद्धानुस्मृती केलेली आहे.
And some of you might have seen the Buddha, as it were, like a picture in your mind, very visually.
तर काही लोकांसाठी असं पण झालेलं असेल की त्यांना चित्ररूपात एक प्रकार त्यांचं चित्र बुद्धाचं तुमच्या समोर उभं झालेलं असेल.
And other people may not have seen a picture, but they just had a feeling.
काही लोकांसाठी चित्र उभं झालेलं नसेल पण केवळ त्यांच्या भावना तिथे असतील, त्या भावनेनी त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क आला असेल.
And for some people the sound, muni muni, maha muni, shakyamuni sadhu, may be more important than the visual.
काही लोकांसाठी चित्ररूपानं येणं किंवा संदर्शन होण्यापेक्षा जे काही आवाज आहे, ध्वनी आहे, ओम मनी मनी महामनी शाक्य मनी जे शब्द आहे त्यातून त्यांना त्यांच्या बुद्धासोबत जुळल्यासारखं वाटत असेल.
In a way it doesn't matter which is the most important when we do that meditation.
तर यापैकी कुठलंही फारसं म्हणजे आपण असं पकडलं नाही पाहिजे की हेच महत्वाचं आहे.
But people who are good at visualization can enjoy colors very much.
तर जे लोक संदर्शनामध्ये चांगले आहेत ते मात्र जे काही रंगाचा जो अनुभव आहे ते अधिक चांगल्या तऱ्हेनं आनंदी त्यात आनंद घेऊ शकतात त्यामध्ये.
इट्स रादर लाइक व्हेन वी हॅव अ स्पेशल ड्रीम, द कलर ऑलमोस्ट हॅज अ मीनिंग अँड वी एक्सपिरियन्स इट व्हेरी डीपली.
तर काही वेळेस आपण पाहतो की जे काही रंगाचे अनुभव असतात ते एक प्रकारे आपल्याला खूप असा समृद्ध अनुभव ते देत असतात.
व्हेन यू सी ब्राइट कलर, व्हिज्युलाइज ब्राइट कलर इन मेडिटेशन, what's really happening is you're going into the rupa loka, or we could say the deva loka.
तर आपण जेव्हा ध्यानामध्ये संदर्शन करत असताना जर आपण रंगांचा अनुभव घेत असू तर एक प्रकारे आपण रूप लोकामध्ये जात असतो किंवा देव लोकामध्ये असतो.
Of course this element's there in some of the more traditional sadhana practices of Buddhas and Bodhisattvas.
तर बुद्ध आणि बोधिसत्वांच्या ज्या साधना आहेत त्यांच्या प्रॅक्टिस मध्ये याचा समावेश आहे.
We start with the blue sky and then the color of the figure is very strong and important.
तर त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा आपण निळं आकाश अनुभवतो आणि त्यानंतर येणाऱ्या ज्या काही आकृत्या आहेत किंवा जे चित्र आहेत ते खूप महत्वाचे असतात आपल्यासाठी.
But some people find them a little bit complicated.
काही लोकांसाठी मात्र हे गुंतागुंतीचं असतं.
At the end of the talk we'll have a little bit of visualization and I'm going to experiment with just visualizing a blue lotus.
तर आज आपण जे काही संदर्शनाची साधना करणार आहोत त्यामध्ये आपण जे असे प्रकारचे कलर आहे त्याच्या अर्थाने आपण सराव ते घेणार आहे ज्यामध्ये ते केवळ निळा रंगाचं जे काही कमळ आहे त्याला आपण संदर्शन करणार आहोत, त्याच्यावर ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Then this friendship.
त्यानंतर मित्रता.
Big source of happiness.
तर हे एक खूप मोठा असा आनंदाचा स्रोत आहे.
You know you've got a friend when you just want to be with them even in silence.
तर आपण जेव्हा काय म्हणते एकांतात असतो तरी पण आपल्याला मित्राची गरज असते.
And for people who have almost no friends it's very hard to maintain positive emotion.
तर लोकांसाठी हे मात्र फार अडचणीचं असतं जर त्यांच्याजवळ कोणी मित्र नसेल तर त्यांना विधायक ज्या काही भावना आहेत त्यांच्या सान्निध्यात राहणं कठीण गोष्ट असते.
Here I go again, I'm going to say something bad about the West.
तर मी आता सध्या तुम्हाला पुन्हा एकदा ह्या संबंधित पाश्चिमात्य जगताबद्दल काही गोष्टी सांगणार आहे.
But really, the problem of loneliness is bad in the West now.
तर आजच्या ठिकाणी तिकडे पाश्चिमात्य जगामध्ये एकटेपणाचं एकांतामुळं लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे, ते त्यातून ते एक प्रकारे त्यातून सफर होत आहे.
I know people who live in these high-rise apartment blocks.
आता तिथे काय होतं की एक मोठं उंचच उंच असे जे काही अपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये लोक राहतात.
They often don't even talk to the people in the next block, you know, the next room to them.
तर त्यांच्या बाजूच्या जे काही रूम आहे तिथल्या लोकांसोबत पण ते कधी बोलत नाही.
Or if they say hello, they don't know how to become deep friends.
तर ते फक्त हॅलो म्हणतात एकमेकांना, आपण कसं एकमेकांचं मित्र व्हायचं हे त्यांना माहित नाही.
So anyway, one of Ogyen Sengha Rekshita's teachings is that developing friendship is part of spiritual practice.
आणि उर्गेन संघरक्षिताच्या मते मित्रतेचा विकास करणं, मैत्रीचा विकास करणं एक प्रकारे आध्यात्मिक सराव आहे.
And of course, it's not a question of just waiting for people to come to us. We have to try to be a good friend to other people.
तर आपण हे याची वाट पाहता कामा नये की लोक आपल्याकडे येतील आणि आपले मित्र होतील. त्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन आपण त्यांचे मित्र होण्याचा, चांगले मित्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
It takes some time.
पण यासाठी बराचसा वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो.
I hope I can develop a friendship with many of you.
तर मला असं वाटत आहे की मी आपल्या बऱ्याचशा लोकांसोबत एक मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
And in some cases we've already made a start.
आणि काही लोकांसोबत मात्र मी याची सुरुवात पण केलेली आहे.
But it's like a flower, it takes time to unfold.
तर एक प्रकारे हे एखाद्या फुलासारखं आहे की ते फुल असं उमलतं.
There's a lot of things that we have to be a good friend.
तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण चांगले मित्र होण्यासाठी त्यांची गरज असते.
But time is short, so I'm just going to give three pieces of advice about how to be a good friend.
तर मी खरं पाहिलं तर हे खूप मोठं आहे, पण मी वेळ कमी असल्यामुळे केवळ तीन पद्धती सांगणार आहे की कसं आपण एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतो.
So first of all, if you have a friend, don't try to tell them what they should do all the time, especially if they have a problem. Don't tell them what to do.
तर जर आपले मित्र असतील तर एक प्रयत्न आपण केला पाहिजे की जेव्हा ते अडचणीत असतील किंवा की जेव्हा जेव्हा ते अडचणीत असतील तर त्यांना त्याच्यावरचं जे सोल्युशन आहे किंवा त्यांना काय केलं पाहिजे हे मात्र वारंवार काही सांगत बसू नका.
What they really need is somebody to listen.
तर त्यांना काय गरज असते, तुमच्या सांगण्याची नसते तर त्यांना ऐकून घेण्याची गरज असते, त्यांचं ऐकून घेण्याची.
Occasionally, if our friend has a problem, we might think of something that could be helpful for them.
तर कधी कधी असं होऊ शकते एखाद्या वेळेस की ज्या वेळेस आपल्याला वाटेल की आपला दोस्त अडचणीत आहे आणि त्यावेळेस आपण म्हणजे आपल्याला काही आपल्या विचार येईल की त्याला आपण कशी मदत करू शकतो.
But even then, it's not a question of forcing them into a certain decision.
तर आपण मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही की त्यांनी या तऱ्हेचाच निर्णय त्यांच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे.
The ideal friend will listen, and if they have a good idea, they will just lay it out simply in front of the other person to see whether it's attractive to the other person.
तर आपण जर एक चांगले मित्र असू तर आपण काय करू की आपण त्यांचं जे दुःख आहे ते ऐकून घेऊ आणि जे आपली जी संकल्पना असेल त्यातून निघण्याची ती आपण त्यांच्यासमोर सहज ठेवू आणि ते त्यांच्यावर सोडून देऊ की त्यांना ते घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे.
सेकंड थिंग इज समटाइम्स फ्रेंडशिप्स गो रॉंग.
तर बरेच वेळा दुसरी अशी गोष्ट आहे की बरेच वेळा जी मित्रता असते ती अडचणीत पण येते.
And what sometimes happens is some bad misunderstanding arises and the two friends stop talking for years.
तर बरेचदा काय होतं की एक प्रकारचं गैरसमजूत दोघांमध्ये गैरसमजूत निर्माण होते आणि बरेच वर्षापर्यंत ते एकमेकांशी संबंध तोडतात, एकमेकांशी बोलत नाही.
You might just see the other person at the Buddhist center and for the sake of appearance just say hello.
तर तुम्ही पाहता की आपण बौद्ध केंद्रामध्ये राहतो तेव्हा एखाद्या अशी दोन माणसं असू शकतात की एक त्यापैकी दुसऱ्याला एकमेकांना केवळ हॅलो म्हणत असतात.
सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इव्हन व्हेन यू डोंट वॉन्ट टू डिस्कस सम मॅटर टू टॉक टू युअर फ्रेंड व्हेन समथिंग गोज रॉंग.
तर आपण अशा वेळेस प्रयत्न केला पाहिजे की आपला जो मित्र आहे त्याच्याशी आपण अधिक जवळीक साधण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा अडचणीची स्थिती असेल त्यावेळेस.
Of course, you can't always talk when you're feeling ill will and anger.
प्रत्येक वेळेस हे शक्य नसतं, कारण कधी एखाद्या वेळेस आपण खूप रागात असू किंवा एक प्रकारे आपल्यामध्ये वाईट भावना त्यावेळेस सुरू असेल.
But sooner or later you've got to get the courage and arrange a meeting and to understand each other.
पण जेव्हा केव्हाही म्हणजे आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत बसून एक बैठक घेतली पाहिजे आणि ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And in the West sometimes when this is very difficult, another person is invited to the meeting to help clarify the communication.
तर बरेचदा पाश्चिमात्य देशामध्ये खूपच जर अडचणी असेल तर तिसरा एक माणूस बोलावला जातो जो दोन्ही मधलं जो काही अडचणी आहे ते दूर करण्यासाठी किंवा ते अधिक स्पष्ट करण्यासाठी मदत करतो.
I've spoken about the fact that I've had many years of living in Buddhist men's communities.
तर मला याचा फार अनुभव आहे, कारण की अनेक वर्षापर्यंत मी जी आपली तिथली पुरुषांची जी कुल आहे त्यामध्ये राहिलेलं आहे.
And actually we always manage to have harmonious relations.
आम्ही बरेचदा हा प्रयत्न करतो की आपण बरेचदा हा प्रयत्न करत असतो की आपले जे संबंध आहेत ते सुसंवादित असावे.
Sometimes things would go wrong.
काही वेळेस मात्र ज्या काही परिस्थिती असतात त्या विरोधी जाऊ शकतात किंवा वाईट होऊ शकतात.
But we had a weekly community meeting where we shared our feelings.
तर आमची तिथे साप्ताहिक कुलाची मीटिंग असायची ज्यात आम्ही आमच्या ज्या भावना आहेत एकमेकांना बोलून दाखवायचं.
We tried to express our thoughts about how the community was going.
तर तिथे आम्ही आमचे जे विचार आहे कुल कसं सुरू आहे त्याच्याबद्दल ते विचार पण आम्ही मांडायचो.
And discussed our grievances.
आणि आमचे जे काही अडचणी आहेत त्याच्याविषयी सुद्धा आम्ही एकमेकांशी बोलायचो.
And if you have a problem with someone and you can discuss it and resolve it, you are better friends than you were before the problem occurred.
पण नंतर ज्यांच्या सोबत आमच्या अडचणी असायच्या त्यांच्या सोबत आम्ही स्पष्टतेने ते बोलायचो आणि ती आणि त्याची स्पष्टता एकमेकांना करून घ्यायचो आणि त्यातून आमची जी मित्रता असायची ती अधिक घट्ट व्हायची आणि अधिक पूर्वीच्या मित्रतेपेक्षा अधिक आम्ही जवळ आल्यासारखं आम्हाला वाटत होतं.
Thirdly, apologize when you've realized that you haven't acted very well.
तर आपण क्षमा याचना केली पाहिजे जेव्हा जे आपल्याला हे जाणवलं की आपण चुकीची कृती केली आहे त्यावेळेस आपण क्षमा याचना केली पाहिजे.
Of course we should really apologize to anybody, not just our friends, if we've caused them some hurt or problem.
तर आपण त्या त्या सर्वच लोकांची क्षमा याचना नियमित मागितली पाहिजे की ज्यांना फक्त आपले मित्रच नाही तर ज्यांच्या ज्यांना आपला त्रास होत असेल त्या सगळ्यांना आपण एक प्रकारे क्षमा याचना मागितली पाहिजे त्यांना माफी मागितली पाहिजे.
And of course we can enjoy good friendships with Buddhists and non-Buddhists.
आणि आपण एक चांगली जी मैत्री आहे ती बौद्धांसोबत पण असली असली पाहिजे आणि जे बौद्धेतर आहेत त्यांच्यासोबत पण आपली चांगली मैत्री असली पाहिजे.
And there are some advantages in having some friends who are maybe Muslim or Hindu.
आणि याच्यात पण फायदा आहे की आपले काही मित्र हे हिंदू असावेत आणि काही मुस्लिम पण मित्र असेल त्यामुळे पण आपल्याला एक लाभ होईल.
But if you have a friendship with someone who's practicing within the Triratna, it's especially precious and valuable.
जर आपण त्रिरत्न बौद्ध महासंघात जर आपली मित्रता असेल तर खरं म्हटलं तर हे अधिक अमूल्य गोष्ट आपल्या जीवनामध्ये असेल.
Because you have a shared understanding, they can understand all sides of your life and you can understand all things in their life.
तर त्यामध्ये काय असेल एक प्रकारची देवाणघेवाण असेल एकमेकांच्या गोष्टींची आणि त्यामुळे एकमेकाने आपण काय म्हणता येईल अंडरस्टँडिंग म्हणजे समज जी आहे आपली एकमेकांची त्यामुळे वाढू शकते आणि आपल्याला एकमेकांची परिपक्वता वाढण्यासाठी मदत होत असते.
फॉर इन्स्टन्स आय गॉट अ गुड फ्रेंडशिप विथ माय सिस्टर.
तर माझी जी आहे ती माझ्या बहिणीसोबत चांगली मित्रता आहे.
She is a very ethical person and a very devout Christian.
तर माझी जी बहीण आहे ती एक प्रकारे खूप समर्पित अशी ती ख्रिश्चन आहे आणि ती खूप चांगलं आचरण करते.
She's kind and obviously I've known her for a long time.
आणि मी तिला खूप वर्षापासून जाणतो आणि ती खरच दयाळू आहे.
I see her very frequently.
आणि मी हे नेहमी तिच्याशी अनुभवतो.
But there are some areas of my life that she will never understand.
तर माझ्या जीवनात काय असं बरसा भाग आहे की काही त्याला समजू शकत नाही.
For instance, some of the experiences at the Bodh Gaya convention I could never quite properly explain.
तर बौद्ध गयेत माझं जे कन्व्हेन्शनचा अनुभव आहे तो मात्र मी तिला योग्य प्रकारे सांगू शकत नाही.
I could never really explain the beauty and the height of the Buddha's anatta teaching.
तर मी तिला हे कधी सांगू शकत नाही की बुद्धाच्या अनित्याची जी शिकवण आहे किंवा अनात्माची जी शिकवण आहे ती किती उंच आहे आणि ती किती सुंदर अशी शिकवण आहे.
Now, you've probably guessed, personally, I do believe in rebirth.
तर तुम्ही हे पाहू शकता की मी स्वतः जे आहे ते पुनर्जन्मामध्ये विश्वास करतो.
There's a lot that could be said on the subject, but Christians don't. Modern Christians don't.
तर जे आपण पाहतो की मॉडर्न किंवा जे आता आधुनिक जे काही ख्रिश्चन आहेत ते मात्र पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवत नाही.
There were forms of Christianity in the past called the Cathars that did believe in rebirth, but they got killed and wiped out by the Roman Catholic Church.
तर ते जुन्या पद्धतीचे जे कॅसल्स म्हणून जे असायचे ख्रिश्चन कॅसल्स मधले त्यांना त्यांचा विश्वास होता पुनर्जन्मावर पण काय झालं तिथे खूप साऱ्या लोकांची हत्या वगैरे झाली रोमन कॅथोलिकच्या लोकांकडनं मुळे त्यांचा जो विश्वास आहे त्यावरचा तो ढळत गेला.
So my confidence in rebirth affects the whole way I think about life and death.
तर माझा जो काही विश्वास आहे पुनर्जन्मावरचा त्याच्यामुळे काय झालं की माझ्या जीवनातील ज्या दुसऱ्या ज्या भाग आहेत माझं जीवन जगण्याची पद्धती माझं मृत्यूकडे पाहण्याचं जे काही गोष्ट आहे ते आणि ह्या सगळ्या जीवनातल्या अनेक गोष्टींमध्ये त्यामुळे बदल झालेला
आहे. And this is something else I can't really quite share.
तर अशी एक गोष्ट आहे की मी काही त्यांच्यासोबत ते बोलू शकत नाही.
But still it's a very very good friendship.
तरी पण आमची मित्रता आहे ती खरंच चांगली मित्रता आहे.
So now fourthly we can get a lot of pleasure from nature.
तर चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे ज्यातून आपण आनंद मिळू शकतो ते म्हणजे निसर्ग.
Even in the city there's some nature.
तर जे काही निसर्ग आहेत आपण जर शहरांमध्ये जरी जात असू तिथं पण काही निसर्ग आहे.
There are trees and parks.
तिथं पार्क्स आहेत म्हणजे गार्डन्स आहेत ट्रीज आहेत.
There's the sky.
तिथं आकाश आहे.
There's sunsets.
तिथे सूर्यास्त आहे.
But I'd say in a place like Bordoran the combination of nature and meditation work very well.
पण मी बोर्धरण सारख्या ठिकाणांचा उल्लेख करेन कारण जिथे निसर्ग पण आहे आणि ध्यान पण सोबत आहे.
Also places like Bhaja.
आणि भाज सुद्धा तसंच आहे.
The thing is if you notice a little bit of pleasure in nature respect that.
जर तुम्हाला काही आनंद मिळाला असेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर त्याचा आपण आदर केला पाहिजे.
For me, two of the things I've really enjoyed here is firstly going to the edge of this platform and looking at the view out that way, and you can see big area of Indian countryside.
तर मी जेव्हा विशेष म्हणजे इथल्या काही गोष्टींचा अनुभव आहे जसं काय इकडच्या कॉर्नरला ते उभे राहतात आणि जेव्हा तिकडे ते एक दृष्टीक्षेप टाकतात तेव्हा त्यांना जाणवतं की जे काही भारतातली जी ग्रामीण भागातलं जे काही जीवन आहे त्याच्याबद्दल किंवा ते ग्रामीण भाग कसा असतो कंट्री साईड जे आहे ते पाहताना त्यांना आनंद मिळतो.
Little bit blocked by the trees but still you can see a long way and it's beautiful.
तर थोडस झाडांमुळे थोडं दिसण्याला अडचण होते पण असं खूप विस्तीर्ण ते आहे सुंदर आहे.
Another thing I very much enjoyed is sitting on veranda of outside my room and looking at all the butterflies and dragonflies flying around.
तर दुसरी जी मी आता सगळ्या आनंद घेतला ज्या गोष्टीचा तर माझ्या रूमच्या समोर बसणं खुर्चीमध्ये आणि ज्या काही भिंगोटे आहे आणि फुलपाखरं आहेत त्यांना मी इकडे तिकडे फिरताना उडताना पण मला आनंद घेता येत आहे.
So when you notice something that you like, respect it, give it full attention, give it time.
तर तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल तर खरंच त्याचा आदर तुम्ही करा आणि त्याला खूप म्हणजे एक प्रकारे त्याच्यासाठी वेळ द्या त्याचा प्रयत्न करा.
It's interesting that the Buddha lived so much of his life in nature outside.
तर बुद्धांनी त्यांचं जे जीवन आहे ते जास्तीत जास्त जीवन जे आहे ते निसर्गाच्या सानिध्यात घातलेलं आहे घरापासून ते दूर राहिलेलं आहे.
He was born in an orchard.
तर आपण पाहतो की एका वृक्ष वनामध्ये त्यांचा जन्म झालेला
आहे. He got enlightened underneath a tree.
आणि त्या वृक्षाखाली त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे.
He died underneath trees.
आणि झाडाखाली त्यांचा म्हणजे वृक्षाखाली त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे.
And he spent a lot of his time wandering around the Indian countryside.
आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ भारतीय जे काही गावकुसा आहे त्यांच्यामध्ये बाहेर गावांच्या बाहेर फिरण्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला आहे.
Now we come to the arts.
आणि त्यानंतर आहे पाचवी गोष्ट आर्ट म्हणजे कला.
There's many types of art that you can appreciate.
बऱ्याच प्रकारचे जे कला आहे त्यांचा आपण आनंद घेऊ शकतो.
Architecture, music.
शिल्पकला आहे म्युझिक आहे संगीत आहे.
Novels and poetry.
काव्य आहे कादंबऱ्या आहे.
And even certain films and certain photographs.
आणि काही काही असे सिनेमा आहेत आणि काही फोटोग्राफी पण आहे.
Now some things that people call art don't really help develop contentment and don't put us in a good state of mind.
तर काही अशा कला आहेत त्या मात्र आपल्याला एक प्रकारे संतुष्टीकडे नेऊ शकत नाही.
So we have to judge, does this art form develop kushala states of mind for me or not?
तर आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की खरंच यापैकी कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या मला कुशल मानसिकतेकडे नेतात की काय मला त्या अकुशल मानसिकतेकडे नेतात.
अ सिंपल टेस्ट इज डज इट फीड इन्स्पिरेशन अँड जॉय इनटू माय मेडिटेशन प्रॅक्टिस ऑर डज इट मेक मेडिटेशन प्रॅक्टिस मोर डिफिकल्ट.
तर आपण हे पाहिलं पाहिजे की काय ह्या ज्या काही सराव आहे किंवा ज्या कला आहेत त्या मला माझ्या ध्यानामध्ये मदत करतात, मला ध्यानामध्ये अधिक त्रास देण्यासाठी त्या असतील.
इन अदर वर्ड्स, नॉट ऑल फॉर्म्स ऑफ आर्ट आर इक्वली helpful for spiritual practice.
तर खरं पाहिलं तर सर्वच ज्या काही कला आहेत त्या आपल्या काही आध्यात्मिक जीवनाला मदत करणाऱ्या नसतात.
But of course not everybody appreciates all the different types of art.
आणि सगळेजण काही सगळ्याच प्रकारच्या ज्या कला आहेत त्यांचा काही आस्वाद घेऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आनंद घेऊ शकत नाही.
Whether we can appreciate art or not depends a lot on our attitude.
कलेमध्ये आनंद घेणार हे कलेमध्ये आनंद घेणं हे आपलं जे काही दृष्टिकोन आहे त्याच्यावरच ते अवलंबून असतं, आपल्या ॲटिट्यूडवर अवलंबून असतं.
The worldly attitude to art is that it's just there as a sort of entertainment to stop us getting bored.
तर भौतिक जीवनामधलं जे काही कला वगैरे असतात त्यांच्यामध्ये एकच दृष्टिकोन असतो की तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद तिथे आपल्याला मिळतो आणि जेव्हा खूप वेळा जर आपण तो उपभोगला तर आपल्याला एक दिवस ते बोर होतात.
And a worldly person doesn't have an appreciation of higher states of consciousness, of dhyana, and so they think all types of art are equally good and equally bad.
Ha, tar te je kai mhanje sadharan sthitit apan pahato ki samanya manasala hai karna nahi ki uchcha dhyana cha avastha kay aahe tyamul to tyacha aswad ghu shaknar nahi ya kalecha kiwa ya changlya goshtincha.
A spiritual person's view of art is different.
जो आध्यात्मिक व्यक्ती आहे त्याला मात्र कलेची आवड वेगळ्या प्रकारची असेल.
Spiritual person thinks of art as a source of inspiration.
जो आध्यात्मिक व्यक्ती असेल त्याला असं वाटेल की ही जी काही कला आहे ती एक प्रकारची इन्स्पिरेशन प्रेरणा आपल्या जीवनासाठी देणारी असेल.
And as a way of communicating spiritual truth.
आणि एक प्रकारे ती आध्यात्मिक जे काही मूल्य आहे ती प्रदर्शित करणारी पण असेल.
It communicates it in a way that's different from words and philosophy.
तर ते एक प्रकारे शब्दांच्या पलीकडची अशी किंवा तत्वज्ञाना शब्द किंवा तत्वज्ञानाच्या पेक्षा ते अधिक उच्चतम गोष्टी आपल्याला त्यातून देत असलेली कला असेल.
This might seem very strange, but I'll give you an example.
हे थोडंस आपल्याला चटपट असं वाटेल पण याचं मी तुम्हाला उदाहरण देणार आहे.
In Chinese art, many Buddhists used to paint big landscapes.
तर चीनच्या जे काही कला आहे त्याच्यामध्ये जे चीनी लोक आहेत त्यांच्या बौद्ध कलांमध्ये खूप मोठे मोठे त्यांनी निसर्ग दृश्य बनवलेले आहेत.
Often they did this with just a black paint, nothing else.
तर ते काय करतात फक्त एक ब्लॅक कलरचा पेन घेतात आणि त्याच्यातून ते रंगवतात किंवा बनवतात.
And then there's a special type of brush or brushes and special techniques for getting all the colors between the white paper and the black ink.
तर अशी काही त्यांची मोठी कला आहे की ज्याद्वारे ते एक ब्रश आणि तो जो पेन आहे तो मिळून ते म्हणजे पांढरं आणि काळं जे आहे त्याद्वारे ते चित्र रंगवतात.
And they paint huge landscapes with mountains and lakes and rivers.
तर ते एक प्रकारे मोठे मोठे पर्वत आहेत, एक प्रकारे झरणे आहेत, या सगळ्या गोष्टी ते तिथे रंगवतात.
And then sometimes you just see one or two little human beings maybe on the edge of a rock.
आणि कदाचित एखाद्या दगडाच्या खाली छोट्याशा ठिकाणी दो एक दोन लोक ते व्यक्ती ते तिथे दाखवतात.
And you have a sense of expansion and a feeling that human beings are small compared with nature.
तिथे आपल्याला हे भावना म्हणजे याबद्दल आपण आपल्याला आपण हे शिकतो की सृष्टी जी आहे किंवा निसर्ग जो आहे तो खूप विशाल आहे आणि आपण एक मनुष्य म्हणून अगदी छोटे आहोत, स्मॉल आहोत.
सो इट्स नॉट जस्ट एन्जॉयबल बट इट ऑल्सो कम्युनिकेट्स द ट्रूथ.
तर ते कदाचित आनंद देणारं तेवढं नसेल पण त्यामुळं एक सत्य आपल्याला त्यातून प्राप्त होत असते, सत्य शिकत असतो.
सो आय सजेस्ट दॅट इफ यू हॅव एनी फ्रेंड्स हू especially enjoying some type of art, you could find out about it and follow it up.
तर एखादा आपला जर मित्र असेल जो एखाद्या कलेमध्ये आनंद घेणारा असेल तर त्याला शोधा आणि प्रयत्न करा की तो कसा आस्वाद घेतो त्या कलेचा, त्याच्या माध्यमातून ते आस्वाद घेणं शिकण्याचा प्रयत्न करा.
Of course you mustn't pretend that you enjoy something that you haven't yet appreciated. That puts you in a difficult position.
तर आपण अशा तऱ्हेनं एक प्रकारे ढोंग करू नये की एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमते किंवा मी त्याच्यामध्ये आनंद घेतो त्याच्यामुळे आपल्याला अडचणीत येऊ.
But if you just experience some art mindfully, maybe certain types of art will inspire you.
तर एक प्रकारे आपण जर अधिक जागृतपणे ह्या कलांचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खरंच आनंद देऊ शकतात.
So now a very quick summary to see where we've got to.
हा तर आपण एकदम धावती जी सारांश आहे धावता तो आपण प्रवचनाचा पाहूया.
A contented person is really happy for most of the time.
तर जो काही संतुष्ट व्यक्ती असतो तो एक प्रकारे सतत आनंदित असतो.
We'll only be contented if we've got some high ideal to live for, something that we feel that is more important than our own personal comfort.
तर आपल्या व्यक्तिगत जीवनातल्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत किंवा व्यक्तिगत जीवनातल्या ज्या काही आवश्यकता आहेत त्यापेक्षा आपण उच्च ध्येयाशी निगडीत जेव्हा किंवा उच्चतम गोष्ट जी आपल्याला आवडत असते त्यासाठी जे आपण प्रयत्न करतो त्यातून मिळणारा जो आनंद किंवा संतुष्टी आहे ते एक प्रकारे खूप वेळपर्यंत ती टिकत असते.
And of course over some time we've got no chance of being a contented person unless we've got a level of shield.
तर आपण शिलाशिवाय सुद्धा एक प्रकारे संतुष्ट व्यक्ती होऊ शकत नाही.
But beyond that we have to try to find areas of our life where we can find real pleasure and it's also improving our mind.
आणि असे पण आपण प्रयत्न केला पाहिजे की आपले कुठले आपल्या जीवनातले भाग आहेत की ज्याच्यामध्ये आपण आनंद घेतो आणि त्यातून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
So I mentioned five things.
मी पाच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.
Enjoying simple things.
साध्या अगदी साध्या सोप्या गोष्टींमधून आनंद घेणं शिकलं पाहिजे.
Meditation.
ध्यान आहे.
Friendship.
त्यानंतर मित्रता आहे.
Nature.
निसर्ग आहे.
And the arts.
आणि कला आहे.
So to finish I want to try to combine the last two on the list, that's enjoying the beauty of nature and enjoying the arts.
तर मी आता आपल्याला शेवटच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याचं पुन्हा एकदा स्मरण करणार आहे ते म्हणजे निसर्गात आनंद घेणं आणि कलेमध्ये आनंद घेणं.
And I'm going to try to do this by giving you a couple of simple poems and the poems are about the beauty of nature.
तर मी तुम्हाला दोन कविता सांगून ते करणार आहे तर त्यामधून कला पण प्रदर्शित होते आणि निसर्गाच्या विषयी असणारा जो आनंद आहे त्या आणि अगदी साध्या त्या कविता आहेत.
Actually they are adapted from quite famous poems.
तर त्या कविता ज्या आहेत त्या जे काही प्रसिद्ध अशा कवीच्या कविता त्यातून त्या घेतलेल्या आहेत.
And the first poem was written by an American in the last century, in the 20th century.
20व्या शतकामध्ये मागच्या शतकामध्ये अमेरिकन जे पोएट आहे त्यांनी ती लिहिलेली कविता आहे.
If you enjoy it, that's really great.
जर तुम्ही त्याला आनंद घेऊ शकला तर खरंच
It's quite short.
अगदी छोटीशी ती कविता आहे.
If you think I don't know why he bothered reading that, don't worry. If you don't enjoy it, don't worry.
तर तुम्ही जर त्याला आनंद नाही घेऊ शकत तर काही काळजी करण्याची गरज नाही.
Because there'll be other things that you do enjoy.
तर कदाचित दुसऱ्या अशा गोष्टी असतील ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल.
So this is the first poem.
पहिली कविता माझी जरा प्रॉब्लेम होता. I'm saying that shall I able to translate it or not? I don't know.
I say a line, you say a line.
Okay.
Okay. It's a big forest.
एक असं विशाल असं जंगल आहे.
Dark in the middle.
त्याच्या मध्यामध्ये खूप असा काळोख आहे.
And a lake.
आणि एक मध्ये सरोवर आहे.
Snow is falling.
बर्फ जो आहे तो पडत आहे.
And there's a soft wind.
आणि सुंदर असा वारा जो आहे हळूवारपणे मंद जो वारा आहे तो वाहत आहे.
It's so beautiful.
ते खूप सुंदर आहे.
I'd like to stay here, but I can't.
मी इथे थांबू इच्छितो पण मी थांबू शकत नाही.
It's evening.
हे संध्याकाळची वेळ आहे.
The light is going.
कारण की हळूवारपणे अंधार होत आहे.
And I have a long way to travel.
आणि मला खूप मोठा प्रवास असा करायचा आहे.
A very long way.
खूप मोठा असा लांबचा प्रवास मला करायचा
आहे. Okay. So the next poem was written in the 19th century, about 100 years earlier.
तर यानंतरची जी कविता आहे ती अधिक 100 म्हणजे त्याच्याही पूर्वी 100 वर्षापूर्वी लिहिलेली आहे.
And it was written by an English person called Wordsworth. And again, it's I've adapted it to make it easier to translate. I was walking in the hills. I came to a lake. Beside the lake were thousands of yellow flowers, dancing in the wind. I saw them a long time ago. And I can still see them. They're in my mind. Just as yellow, just as beautiful.